हॅलो, हा सतीश सर बोलतात ना? सर विशाल बोलत आहे मी, परांजपेमधून. अजून पुण्याच्या बाहेरच आहेत का? कधी पण. ओके सर, ओके ओके ओके.